एका बाईचा नवरा सतत दारू प्यायचा, 24 तास दारूच्या नशेत टाईट असायचा. तो इतका दारू प्यायचा, इतका दारू प्यायचा की दारू प्यायल्यानंतर तो टाईट झाल्यावर जिथे जागा मिळेल तिथे पडायचा, गटारात पडायचा, रोडवर पडायचा. आणि नवऱ्याच्या अशा वागण्याला आणि नवऱ्याच्या दारूला ती बाई फार कंटाळली होती. एके दिवशी तिचा नवरा असाच नेहमीप्रमाणे दारू पिऊन गटारात पडला. हे पाहून तिच्या शेजारच्या लोकांनी त्याला खांद्यावर उचलला आणि त्याला घरी घेऊन आले. 4 माणसांच्या खांद्यावर नवऱ्याला पाहिल्यावर ती बाई आपल्या शेजारच्या बायकांना म्हणाली,
दारू बी पिऊ नला, बियर बी पिऊ नला, तरट यो होऊ न लागो. दारू यो पिऊ नला, बियर यो पिऊ नला, तरट यो होऊ न लागो. माझा नवरा पिऊ नला शिव सागरा, माझा नवरा पिऊ नला घरा, माझा पक्या पिऊ नला शिव सागरा, माझा नवरा पिऊ नला शिव सागरा. मना तरड बोलतास, अरे मी माझे पैशाची पित तुझे बापाच काय जात, बोल काहीतरी बोल.
माझा पक्या पिऊ नला शिव सागरा, माझा नवरा पिऊ नला.